शांती। आपण संतुलनचा विषय घेतलेला आहे आणि याच्यात आपण अनेक प्रकारचे संतुलन जीवनात असणं किती गरजेचं आहे याकडे लक्ष देत आहोत। यापैकी अजून एक आज आपण संतुलन पाहूया, तो आहे चाइल्ड आणि मास्टर, म्हणजेच बालक आणि मालक या दोन्ही गोष्टींचं संतुलन। हे दोन असे पर्सनॅलिटीज आहे जे आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे। तसं आपण लहानाचे ज्यावेळेस मोठे होतो तर बालपण आपण विसरतो आणि त्याचबरोबर बालपणाचे जे मौलिक गुण असतात त्याचाही आपण विसर करतो आणि मोठे झाल्यानंतर काही अशा गुणांना आपण जीवनात धारण करतो जे आवश्यक तर आहेच, परंतु कधी कधी ते तणाव देखील निर्माण करत असतात। तर अशा वेळेस हे जे आपले स्वतःचे दोन पर्सनॅलिटीज आहे, बालक आणि मालक, किंवा एका काळी आपण लहान बाळ होतो आज आपण मोठे झालोय, या दोन्ही गोष्टींचं संतुलन हे अत्यंत गरजेचं आहे। हे खूप सुंदर पद्धतीने आपण श्रीकृष्णामध्ये पाहू शकतो। दोन खूप सुंदर पर्सनॅलिटीज त्याचे पाहण्यात येतात। एक आहे त्याचं बालस्वरूप। श्रीकृष्णाच्या बालस्वरूपात आपण पाहतो की किती तो मोहक दिसत आहे। चेंडू खेळणं, त्याचबरोबर माखन खाणं, हे जे काही त्याचे बालरूप दाखवतात त्याच्यात अक्षरशः त्याची इनोसन्सी किंवा त्याचं भोळेपण दिसून येतं। आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस श्रीकृष्णाचं चरित्र ऐकतो किंवा वाचतो तर आपण अक्षरशः अट्रॅक्ट होतो। कारण काय आहे तर त्याच्यात बालपणाचे पूर्णतः गुण किंवा लक्षणं दिसत असतात। तेवढंच नव्हे, ज्यावेळेस तो थोडासा मोठा होतो तरीही तो श्रीकृष्ण आपल्या या गुणांना घेऊनच मोठा होत असतो किंवा तो वाढत असतो। त्याच्यात निर्विकारीपणा, निष्पापता, त्याचबरोबर आपण पाहतो की सगळ्यांप्रती समान भावना, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही आणि त्याचबरोबर आपण हेही पाहतो की बालक हे इनोसेंट असतात, निष्पक्षता असते। बिलकुल श्रीकृष्ण देखील जसा जसा वयाने मोठा होत गेला तर त्याच्या मनातही कधीही कोणाबद्दल वैरविरोध निर्माण झालेला नाही आणि कधीही त्यांनी कोणाला मोठं किंवा छोटं असं मानलेलं नाही। म्हणून आपण त्यांच्या चरित्रात हेही पाहतो की त्यांचा एक मित्र होता पेंड्या, कसा का असेना, परंतु तोही त्याचा तोही श्रीकृष्णाचा बिलकुल जवळचा मित्र होता आणि नेहमी खेळत असताना श्रीकृष्णाबरोबर पेंड्याही असायचा। कारण काय आहे की श्रीकृष्णाची ही पर्सनॅलिटी जी होती की निष्पक्षता, भोळेपणा, सगळ्यांना आपलं मानणं आणि सगळ्यांबरोबर मोकळ्या मनाने राहणं, ही जी काही त्याच्यामध्ये गुण दिसून येतात तर हे प्रत्येक बालकात असतात, फक्त श्रीकृष्णामध्येच कशाला। आज आपण आपल्या लहान मुलांना पाहिलात तर आपल्या लहान मुलांमध्ये देखील आपल्याला हे गुण दिसून येतात आणि आपण हळूहळू त्यांच्या प्रती अट्रॅक्ट होतो किंवा आपल्याला त्यांचे बोल किंवा त्यांचे ते छोटे छोटे होणारे चंचल वृत्ती आपल्याला पसंद होत असतात किंवा आवडत असतात। हे बालक पर्सनॅलिटी ही खूप सुंदर पर्सनॅलिटी असते आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण मोठा झाला तर त्याची दुसरी पर्सनॅलिटी दाखवण्यात आलेली आहे, ती आहे मास्टरी पर्सनॅलिटी, म्हणजेच की तो पांडवांवर किंवा म्हणजेच तो पांडवांचा मार्गदर्शक बनला आणि पूर्णतः मास्टर रोल प्ले करत होता। तर त्यांना योग्य मार्गदर्शन करेपर्यंतचा खूप सुंदर रोल त्या ठिकाणी पाहण्यात आपल्याला मिळतो। त्याच्यातही ज्यावेळेस आपण मास्टरी रोल पाहतो तर मास्टरी रोल मध्ये काय असतं, मास्टरी रोल मध्ये एकतर पूर्णतः जबाबदारी असते, कारण की आपण पाहतो की जी व्यक्ती मास्टर आहे किंवा जी व्यक्ती मालक आहे तर प्रथम त्याच्यामध्ये गुण असतं ते आहे समजदारी, दुसरा गुण आहे तो आहे योग्य जजमेंट, तिसरा गुण आहे ते आहे सगळ्यांना समजून घेणं आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। हे जे काय गुण आहे हे मास्टरीमध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि हे गुण आपण श्रीकृष्णामध्ये देखील पाहिलेला आहात. जसं दाखवतात की पांडवांना ज्यावेळेस ते गाईड करत होते तर पूर्ण अथॉरिटीने ते करत होते. मास्टरी तेव्हाच मानली जाते जेव्हा त्या शब्दात अथॉरिटी आहे, सत्यता आहे आणि त्याचबरोबर आपलेपणा आहे. आपण पाहतो की अनेक कंपनीज कधी कधी ठप पडण्याचं कारण काय आहे की मास्टरी आहे. भले त्या गोष्ट त्या ठिकाणी आपण पाहतो की जे स्टाफ असतो, चालवणारे जे असतात त्यांच्यामध्ये मास्टरी आहे, परंतु काही गोष्टींमध्ये ते लॅकिंग असतात. जसं आपण पाहतो की त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग असलं किंवा त्यांच्यामध्ये जजमेंट असलं तरीही आपल्या बरोबर जे काम करणारे आहे त्यांना आपलेपणाची भावना ते देऊ शकत नाही. आणि फक्त ही छोटीशी गोष्ट की दुसऱ्यांनाही आपण आपलेपणाची भावना देणं हे नसल्यामुळे आज आपण पाहतो की चांगले चालणारे इन्स्टिट्यूट किंवा चांगले चालणारे कंपनीज किंवा चांगले चालणारे संस्था देखील बंद होतात. तर श्रीकृष्णामध्ये आपण काय पाहिलं तर त्याची मास्टरी अशी होती की तो दुसऱ्यांनाही आपला समजत होता, आपलेपणाची भावना होती. म्हणून तर आपण त्यांच्या अजून एक या पर्सनॅलिटीमध्ये हेही पाहतो की ज्यावेळेस श्रीकृष्ण आपल्या महालात बसलेला होता त्यावेळेस त्याचा मित्र म्हणजे सुदामा देखील आला. सुदामा हा अत्यंत गरीब त्याचा मित्र, परंतु ज्यावेळेस श्रीकृष्णाला समजलं की माझा मित्र मला भेटण्यासाठी आला तर त्याच्या मनात हे आलं नाही की मी एवढा श्रीमंत, मी राजा आहे आणि हा सुदामा एवढा गरीब व्यक्ती मला भेटायला आला आणि आणलं काय तो मुठभर पोहे, अजिबात त्याच्या मनात आलं नाही. आणि श्रीकृष्णाने काय केलं, खूप प्रेमाने त्याला आतमध्ये बोलवलं, स्नेहाने आपल्या बरोबर सिंहासनावर बसवलं आणि त्याचबरोबर आणलेले जे पोहे होते स्नेहाने त्यांनी स्वीकारलं. सांगायचं तात्पर्य की आपलेपणाची भावना त्यांनी दिली. हेच तर आवश्यक आहे की आपल्याला बालक आणि मालक हे दोन्हीही पर्सनॅलिटीज आपल्यामध्ये धारण करणं गरजेचं आहे. जसं जसं आपण मोठे होत जातो तर आपण मास्टरी रूप धारण करतो, परंतु आपला जो बालक रूप आहे हा आपण सोडून देतो. जसं आपण श्रीकृष्णामध्ये पाहिलात, मास्टरी होती परंतु मास्टरी बरोबर त्यांचा जो बालपण आहे आणि बालपणची जी गुण आहे त्या गुणांना घेऊनच तो मोठा झालेला होता. जसं बालपण मध्ये आपण पाहिलं की त्याच्या मनात कोणाबद्दलही वेर विरोध भावना नव्हती आणि म्हणून तो पेंद्या बरोबरही खेळत होता. या ठिकाणी ज्यावेळेस तो मास्टर झाला तरीही त्याचा मित्र सुदामा हा होताच. म्हणजे त्यांनी कधीही दुरावा हा ठेवला नाही. किंवा जसं आपण पाहतो की मुलं निष्पाप असतात, तो निष्पापणा आपण श्रीकृष्णाच्या मास्टरी रूपातही पाहू शकतो. त्याचबरोबर बालक हे खूप भोळे आणि इनोसेंट असतात, त्याच पद्धतीने श्रीकृष्णाच्या मास्टरी रूप मध्ये भोळे पण आपल्याला दिसून येत. चालाकी, चतुरता किंवा एखाद्याला फसवण्याची भावना हे नाही दिसून येत, परंतु जे काय करत आहे योग्य पद्धतीने, न्यायाने आणि समजदारीने ते जे काही कार्य करत होते किंवा पांडवांना साथ देत होते हे आपण पाहत होतो. परंतु ते करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जी झलक होती ती झलक होती इनोसेन्सीची किंवा भोळेपणेची. म्हणजे श्रीकृष्ण हा जो वाढला, मास्टरी त्यांनी जी प्राप्त केली, मास्टरी प्राप्त करत असताना मास्टर तो बनला म्हणजे मालक तो झाला, परंतु त्याचबरोबर बालकपणीचं पण त्यांनी बॅलन्स ठेवलं होतं. बिलकुल आपल्याला ही जीवनात तणावमुक्त बनायचं असेल तर बालक आणि मालक या दोन्हीही गोष्टींचं बॅलन्स ठेवणं खूप आवश्यक आहे. हा कधी कधी असंही घडतं की लहान मुलं समजा मोठ्यांसारखे बोलायला लागले तर आपण सहज बोलून जातो छोटा मू बडी बात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बोलायची आवश्यकता नाहीये किंवा आपला तो विषय नाहीये किंवा ते आपल्याला सूट करणारा विषय नाहीये तर आपण बोलू नाही. कारण की जिथं आपल्याला बालक बनायचे तिथे आपण अवश्य बालक बनूनच राहायला पाहिजे आणि जिथं मालक बनायचे आपण अवश्य मालक बनलं पाहिजे. आपल्या जीवनात कधी कधी असेही प्रसंग घडतात ज्या ठिकाणी आपल्याला स्वतः निर्णय घ्यावा लागतो, आपल्याला निर्णय द्यावा लागतो आणि ज्यावेळेस निर्णय घेणं आणि देण्याचा विषय येतो तर नेहमी निर्णय देताना आपण मालक बनून निर्णय दिला पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपल्याला निर्णय मिळत असतो त्यावेळेस पूर्णतः आपण बालक बनलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण हे दोन्ही पर्सनॅलिटीज चेंज करतो, ज्या ठिकाणी आपण बालक बनलं पाहिजे त्या ठिकाणी आपण मालक बनत आहोत आणि ज्या ठिकाणी मालक बनलं पाहिजे त्या ठिकाणी आपण बालक बनतोय, बचपना दाखवत आहोत, तर त्या ठिकाणी टोटल लाईफ वर त्याचा प्रभाव पडत असतो आणि निर्माण होत असतं ते तणाव म्हणजेच टेन्शन. आता आपला मेन उद्देश आहे की लाईफ मध्ये राहून जीवनात राहून आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचंय. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी बॅलन्स हे खूप आवश्यक आहे. तराजू आहे, तराजूचे दोन्हीही पलडे आपण पाहतो समान रूपात आहे तर आपण ती वस्तू जे काय पलड्यात आहे किंवा तराजूत आहे ते आपण घेतो. वर खाली असेल तर आपण घेत नाही किंवा आपण म्हणतो की मापात पाप आहे. त्याच पद्धतीने जीवनाला आपल्याला सुखमय बनवायचं असेल तर या गोष्टीकडे तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे की बालक आणि मालक या दोन्हीही गोष्टींचं बॅलन्स होणं आवश्यक आहे. कारण की संसारात राहत असताना कधी कधी आपल्या पुढे असेही प्रसंग येतात की आपल्याला त्या ठिकाणी बालक बनावं लागतं, परंतु आपण त्यासाठी तयार होत नाही किंवा आपण अमान्य होतो. आपण म्हणतो की कुठपर्यंत आपण दुसऱ्यांचं ऐकावं, काय आता आम्ही लहान आहोत का, काय आम्ही कोणाच्या अंडर खाली राहणारे आहोत का, हे कोण आम्हाला अंडर खाली ठेवणारे आहे. या पद्धतीने आपण पाहतो की बालक बनायला जसं जसं वय आपलं वाढतं आपण तयार होत नाही. परंतु आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जसं म्हणण्यात पण येतं की स्टुडंट लाईफ हा बेस्ट लाईफ आहे. मनुष्य आपल्या आयुष्यभरात समजा विद्यार्थी जीवन व्यतीत करत आहे, बालक म्हणून राहत आहे, तर तो आपल्या जीवनात खूप काही प्रगती करू शकतो. परंतु आपण वयानुसार आपलं बालपण सोडत जातो. बालपण सोडणं म्हणजे बालकपणचे जे संस्कार आहे किंवा क्वालिटीज आहे त्या क्वालिटीजला आपण सोडतो. लहान मुलांमध्ये आपण पाहतो सुंदर एक गुण असतं ते. आता समजा दोन मुलांमध्ये थोडासा वादविवाद झाला, थोडेसे ते आपसात बोलणार, रुसणार, फुगून बसतात आणि 5 ते 10 मिनिटातच ते सगळं विसरतात, पुन्हा एक होतात आणि गोडीने आनंदाने ते पुन्हा खेळू लागतात. असं वाटतही नाही की 10 मिनिटापूर्वी यांचे आपसात भांडणं झाले होते, रुसवा फुगवी झाली होती किंवा काय झालं होतं. नाही, बिलकुल ते सगळं विसरतात आणि परत एक होऊन खेळायला लागतात. विचार करा, ज्यावेळेस आपण मोठे होतो तर आपण हे पूर्णतः संस्कार सोडतो. आपण एखादा विषय, एखादी घटना, एखादा प्रसंग इतकं काय मनाला लावून ठेवतो की आपण विसरायचा प्रयत्नच करत नाही. त्या व्यक्तीला आपण क्षमा देखील करत नाही आणि आयुष्यभर आपण त्या व्यक्तीला टार्गेट म्हणून ठेवत असतो. परंतु आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझं हे जे बालपणचं गुण आहे की जे झालं तिथल्या तिथे समाप्त करणं आणि परत आपण गोडीने किंवा आनंदाने एकरूप होऊन राहावं. तर ही त्या अनुसार आपण आपलं बालपणचे हे जे गुण आहे हे आपण आपल्या बरोबर ठेवले पाहिजे. ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यक्षेत्रात पाऊल ठेवतो तर त्या कार्यात सक्सेस होण्यासाठी किंवा त्या कार्यात आपण सफलता प्राप्त करण्यासाठी हा जो बालिश गुण आहे विसरण्याचं. काय विसरायचंय? की एखाद्याने काही चूक केली किंवा त्याचं माझ्याशी काही वादविवाद झाला त्या विषयाला तिथे सोडणं किंवा विसरणं. त्या विषयाला तिथं ज्यावेळेस आपण विसरू आणि पुन्हा गोडीने एकरूप होऊन आपण कार्याला सुरुवात करू तर त्या ठिकाणी पहा आपण अवश्य आपल्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात यश प्राप्त करू शकू. परंतु विसरण्याचा हा अर्थ नाही की जसे लहान मुलं त्यांना एखादी जबाबदारी दिली आणि त्यांनी त्या जबाबदारीला केलं नाही फक्त या कारणाने की ते लहान होते आणि ते विसरले. हा विसरण्याचा भाग नाहीये. विसरणं म्हणजे जसं आपण पाहतो की झालेले जे काही नेगेटिव्ह गोष्टी आहे त्या नेगेटिव्ह गोष्टींना लहान मुलं पटकन विसरतात आणि मग लगेच गोडीत येतात आणि आनंदाने राहतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. तर या दोन गोष्टींचं आपल्याला संतुलन ठेवणं गरजेचं आहे. एक आहे बालक, एक आहे मालक. ज्या वेळेस आपण संघटनात असतो, प्रत्येकांची राय आपल्याला मिळत असतात, त्या ठिकाणी आपणही आपली राय देत असतो. ज्यावेळेस आपण राय देतो त्यावेळेस अवश्य आपण मालक बनून राय दिली पाहिजे, त्यावेळेस राय बहादूर बना. पण ज्यावेळेस निर्णय निघत असतो तर कधीही जिद्द करू नका की जे मी सांगितलं त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे, किंवा जसं माझे विचार आहे माझ्या विचारांना मान दिला जात नाहीये किंवा माझ्या विचाराला किंमत नाहीये त्यामुळे मी या संघटनात राहणार नाही, हा चुकीचा विषय ठरतो. कारण की ज्यावेळेस तुम्ही राय देताय त्यावेळेस तुम्ही मास्टर बनून राय देत आहात, त्यावेळेस तुम्ही राय बहादूर बनून राय देत आहात, त्यावेळेस तुम्ही मास्टर आहात. परंतु ज्यावेळेस रिझल्ट निघत आहे किंवा ज्यावेळेस त्याचं उत्तर मिळत आहे किंवा संघटनला जे सर्व मान्य आहे ते ज्यावेळेस ठरत असतं त्यावेळेस आपण पूर्णतः बालक बनलं पाहिजे आणि जे काय आहे त्या स्थितीला त्या प्रसंगाला आपण स्वीकारलं पाहिजे. याच्यासाठी आपली आंतरिक स्थिती जी आहे ही स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कमांड्स किंवा आपण आपल्या विषय मांडतो आणि हे या पद्धतीनेच व्हायला पाहिजे असे ज्यावेळेस आपले डिमांड्स असतात त्यावेळेस आपण पाहतो की आपण स्वतःही डिस्टर्ब होतो आणि संघटनालाही डिस्टर्ब करत असतो. चाइल्ड आणि मास्टर या दोन गोष्टींमध्ये डिमांड ही योग्य नाही. हा, काही ठिकाणी आपण असंही पाहतो की डिमांड मुलंही करतात परंतु आई वडील त्यांची कुठली डिमांड पूर्ण करतात, जे आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी हितकार आहे तीच डिमांड पूर्ण केले जातात. परंतु आपण ज्यावेळेस मोठे होतो त्यावेळेस आपली डिमांड अवश्य असतात, परंतु आपली डिमांड काही समजा पूर्ण करण्यात येत नाहीये त्यावेळेस विचार करा आपण किती डिस्टर्ब होतो. कारण की आपण आपल्या विवेकने आपल्या विचाराने हे दाखवायचा प्रयत्न करतो की मी जे म्हणत आहे हे देखील राईट आहे. बेशक आपण राईट आहात, आपण योग्य आहात, परंतु संघटनात हेही पाहणं गरजेचं आहे की संघटनाची मांग काय आहे, पब्लिकची मांग काय आहे. मी असं म्हणत नाही की पब्लिक टोटली चुकीच्या दिशेने आहात तर तुम्ही चुकीच्या दिशेने वळा, नाही. परंतु कधी कधी संघटन आपल्याला, जसं तुम्हाला सांगण्यात आलं की स्पीच आणि मौन, म्हणजेच की स्पीच अँड सायलेन्स, बोल आणि मोल, हे बोल आणि मौन कुठे आपण वापरलं पाहिजे हे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने मास्टरी आणि चाइल्डहूड हे दोन्हीही गोष्टींचं संतुलन हे आवश्यक आहे. ज्यावेळेस या दोन्ही गोष्टींचं संतुलन असेल, परंतु हे लक्षात ठेवा, पर्सनॅलिटी चेंज होता कामा नाही, परंतु ज्या ठिकाणी ज्या पर्सनॅलिटीची गरज आहे त्या पर्सनॅलिटीचा आपण योग्य वापर केला तर अवश्य जीवनात आपण पुढेही जाऊ शकू आणि आनंदमय जीवनही जगू शकू. आपल्या पुढं आपल्यापेक्षा मोठे जे आहे त्यांच्या पुढे आपण नेहमीच बालक बनून राहायला पाहिजे. त्या ठिकाणी मी असा विचार केला की मला खूप कळतं, मला खूप समजतं, तर माझंच ऐकलं पाहिजे, माझीच डिमांड क्लिअर व्हायला पाहिजे, हे शक्य नाहीये. आज आपण पाहतो घराघरात भांडणं होण्याचं कारण काय आहे, एकच आहे की मोठे जे आहे ते अनुभवी आहे, त्यांचे बोल हे अनुभवातले बोल असतात, ते आपले अनुभवातले बोल जे लहान आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजची पिढी शिकलेली आहे, आजची पिढी प्रसंगाला पाहून चालणारी आहे. मग ते म्हणतात की वातावरण या पद्धतीचं आहे त्यामुळे आम्ही जे म्हणतो हेच योग्य आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की तणाव निर्माण होण्याचा हा प्रसंग आहे की मोठे आपल्याला म्हणताय ते त्यांचे ते अनुभवातले बोल आहे. आपण जे म्हणत आहोत आपण प्रसंगानुसार किंवा आपण वातावरणानुसार बोलत आहोत, तर या ठिकाणी आपण कसं राहायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे या ठिकाणी योग्य जजमेंट मास्टरी रूपात आपण घेऊ शकू. समजा त्या ठिकाणी आपण त्या वातावरणाला स्टडी करून हे विचार केला की मी मास्टर आहे आणि मला वातावरण आणि माझे जे वरिष्ठ आहे या दोन्ही गोष्टींना सांभाळायचं आहे, त्यांचे अनुभवातले बोल आहे, शेवटी अनुभव आहे, त्यांचा अनुभव चुकीचा नाहीये, त्यांच्या अनुभवातला जे प्रसंग आहे किंवा त्यांचे बोल आहे त्यांनाही सन्मान देणं तेवढंच आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर वातावरण जे काही चालू आहे, सरकमस्टॅन्सेस ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने योग्य जजमेंट आणि त्या अनुभवाची जोड घेत आपण ज्यावेळेस वागू तर त्या ठिकाणी तुमचं चाइल्डहुडनेस पण राहील, म्हणजे आज्ञाकारीपणा पण राहील आणि मोठ्यांचं तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वादही घेताय आणि त्याचबरोबर त्यांचा मानही ठेवताय. तुमची मास्टरी पण आहे, कारण की याच्यात मास्टरी तुमची अशी दिसून येणार की तुम्ही मोठ्यांना सन्मान देताय आणि त्यांच्या शब्दांना मान देताय, त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या म्हणण्या पद्धतीने करत आहात, करणारे तुम्ही आहात, तुम्ही करताय म्हणजे यु आर द मास्टर आणि तुम्ही त्यांच्या आज्ञानुसार चालताय, प्रसंगाला पाहून योग्य निर्णय तुम्ही घेताय, त्या ठिकाणी तुम्ही बालक आणि मास्टर बनताय. या ठिकाणी हे खूप आवश्यक आहे की जीवन जगत असताना या दोन गोष्टींचं संतुलन, बालक आणि मालक या दोन्ही गोष्टींचं संतुलन होणं आवश्यक आहे. हे दोन गोष्टींचं संतुलन आहे तर अवश्य आपण तणावापासून मुक्त होऊ शकू आणि जीवन सुंदर पद्धतीने जगू शकू. कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम? आवडला ना? आम्हाला नक्की कळवा. प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय हे एक आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले सामाजिक आणि आध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. या विद्यालयाचे संपूर्ण कार्य सेवाभावी आहे आणि जाती, धर्म, वंश, रंग, राष्ट्रीयता यांचा भेदभाव न करता विनामूल्य सेवा सर्वांसाठी करीत आहे. विद्यालयाला संयुक्त राष्ट्र, UNच्या आर्थिक व सामाजिक परिषद, इकोसॉक आणि संयुक्त राष्ट्र बालकोष युनिसेफचा सल्लागार म्हणून दर्जा प्राप्त आहे. तसेच संयुक्त राष्ट्राच्या जलसूचना विभाग DPI सोबत संबंध आहे. तसेच या विद्यालयाला कितीतरी शांती पुरस्कार प्राप्त झाले आहे. आपण पण या विनामूल्य सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. आमच्या शाखा शहरी भागातच नसून ग्रामीण भागातही आहे, तर तुम्ही अवश्य लाभ घ्या. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ओम शांती.